श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रीराम 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 ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणा देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थ्ये किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितम्। ओम बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
कविम पुराणम अनुशासितारम् अणोः अणीयान् समनस्मरेद्यः सर्वस्य धातारम् अचिन्त्यरूपम् आदित्यवर्णम् तमसः परस्तात्। प्रयाणकाले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश सम्यक् सतम परम पुरुष मुपैति दिव्यम। आठव्या अध्याया मध्ये ध्यानाचं वर्णन आलेले जे श्लोक आहेत ते श्लोक आपण पाहतो आहोत। त्या श्लोकांमध्ये मुख्यतः आठव्या अध्यायातला हा नववा आणि दहावा श्लोक आहेत आणि पाठोपाठ लगेच 11, 12 आणि 13 अशा तीन श्लोकांमध्ये परत भगवंतांनी ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे। 6व्या अध्यायामध्ये जसं ओळींनी दोन ठिकाणी ध्यानाचं वर्णन आलं तसं या अध्यायामध्ये देखील ओळींनी दोन ठिकाणी ध्यानाचं वर्णन आलं। हे वर्णन येण्यासाठी कारण मात्र अर्जुनाचा एक प्रश्न झाला। अर्जुनानी 7व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी काही शब्दांचा उच्चार केला, ब्रह्म अध्यात्म अधिदैव अधिभूत अधियज्ञ आणि प्रयाणकाली कशा रीतीने देह ठेवावा अशा प्रकारचा भगवंतांनी उल्लेख केला आणि तोच उल्लेख अर्जुनानी प्रश्नरूपानी परत एकदा मांडला। किम तद् ब्रह्म किम अध्यात्मम, हे ब्रह्म तू म्हणतोस हे ब्रह्म नेमकं काय आहे, अध्यात्म म्हणजे काय, किम कर्म पुरुषोत्तम, तू कर्म म्हणतोस ते कर्म कोणतं, अधिभूतांच किम, तू ज्याला अधिभूत असं म्हणतोस ते अधिभूत काय आहे, अधिभूतांच किम प्रोक्तम, अधिदैवम किमुच्यते आणि अधिदैव हे काय आहे, अधियज्ञ कथन कोत्र आणि अधियज्ञ कशाला म्हणायचं, देहेस्मिन मधुसूदन प्रयाण कालेच कथम ज्ञेयोसी नियतात्मभिही, आणि प्रयाणकाली प्रयाणकाल कसा असतो ते तुम्हाला सांग, अधियज्ञ म्हणजे आत्मा तो मी असं जाणतो आणि त्याचा प्रयाण काल कसा असतो तेही तुम्हाला सांग असा अर्जुनानी प्रश्न विचारला। त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल भगवंतांनी ब्रह्म म्हणजे काय, अक्षर ते ब्रह्म आहे, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म आहे असा भाव किंवा जाणीव वेगळेपणाने निर्माण होणं आणि त्यामुळे आपण आहोत अशी जाणीव निर्माण होणं याला अध्यात्म असं म्हणायचं, ज्याला मूळ माया असं म्हटलेलं आहे. आणि मग या मूळ मायेपासून त्रिगुण पंचभूत होऊन त्यांची एकमेकांमध्ये कर्म सुरू होतात. ती जगडव्या कर्म आणि त्या कर्मामधून आमचे देह पंचभूतिक देह निर्माण होतात. त्या देहाला अधिभूत असं म्हणतात. त्या देहाच्या आत असणारी जी जाणीव असते, चैतन्य असतं, एरवी ज्याला जीव चैतन्य असं म्हणतात त्यालाच अधिदैव असं म्हणतात. आणि या अधिदैव असणाऱ्या चैतन्यरूपी जीव चैतन्यरूपी अबोध ज्याला आहे अशालाच जेव्हा आपण आत्मस्वरूप आहोत, आपण परमात्मस्वरूप आहोत असा बोध होतो तेव्हा त्यालाच अधियज्ञ असं म्हटलं जातं असं उत्तर भगवंतांनी दिलं. आणि हा अधियज्ञ जाणून आत्मा तो मी असं जाणून प्रयाणकाली तो देह टाकतो आणि मलाच येऊन मिळतो असं भगवंतांनी सांगितलं. ज्ञानी पुरुष किंवा प्राप्त पुरुष कशा रीतीने देह ठेवतो याचं वर्णन इथं येणं स्वाभाविक आहे या प्रश्नाच्या उत्तरादाखल. आणि अंतकाळी मला माझं स्मरण करून जो देह ठेवतो तो देह ठेवल्यानंतर माझ्याच भावाला येऊन प्राप्त होतो असं भगवंतांनी सांगितलं. अंतकालेच्या माम एव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. मला जो जाणतो अधियज्ञ आत्मा मी असं जाणतो आणि जाणून जो देह टाकतो हे कलेवर टाकून देतो स्वप्रयाती मद्भावम त्याचं जे चैतन्य आहे ते चैतन्य माझ्या भावाला म्हणजे अमरत्वालाच प्राप्त होतं, त्याला परत जन्म येत नाही याच्यामध्ये काहीही संशय नाही असं भगवंत म्हणाले. जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ म्हणितला तयाते जे आधीची तया माते जाणोनी अंती देह टाकण्याच्या आधीच तो अधियज्ञ आत्मा तो मी असं ते जाणतात असं मी जे सांगितलेलं होतं ते देह झोळ ऐसे मानुनी असा बोध झाल्यानंतर देह ही खोळ आहे असं मानून ठेले आपण ते आपण होऊनी ते आपल्या अंतर्यामी परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन थांबतात, एकरूप होऊन राहतात. जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे ते घट मठ म्हणजे एक मातीचं भांडं आहे तो घट असेल, मठ म्हणजे एक खोली आहे ती गगनामध्येच आहे आणि त्याच्या आतही गगनच आहे, त्या मठाच्या अंतर्गत देखील गगनच आहे. ये प्रतीतीच्या माझ घरी तया निश्चयाची वोवरी आली म्हणोनी बाहेरी नवेची से अशा प्रकारची प्रतीती त्याला येते. त्या मठाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे गगन आहे. तसं या देहाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी एक परमात्माच आहे. ऐसे सबाह्य ऐक्य संचले मीची होऊनी असता रचिले बाहेरी भूतांची पाचही खवळे नेणताची पडिली. त्यावेळेला असं जेव्हा जाणतो तेव्हा देह म्हणजे महाभूतांची खवलं एकमेकांना जोडलेली ती पडून जातात त्याला त्याचा पत्ताच लागत नाही. तो परमात्म्याशी एकरूप होऊन गेलेला असतो. अगा उभेया उभेपण नाही जयाचे माग पडलिया गहन कवण तयाचे. देह असतानाच देहाला जो माझा म्हणत नाही देहाहंतेनी जो वावरत नाही तो देहामध्ये असलेल्या अधियज्ञाला परमात्म्याला जाणून असतो. मग तो देह पडल्यानंतर गहन कवण तयाचे म्हणजे त्याची एवढी चिंता किंवा संकट किंवा काठिण्य त्याला वाटतच नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून मी प्रतीतीची पोटीचे पाणी न हाले म्हणून त्याची जी आत्मप्रचिती असते त्या आत्मप्रचितीच्या पोटातलं पाणी देखील मृत्यूनी हलत नाही इतका सहज तो परमात्म्याला एकरूप होतो. हे वर्णन झालं तो परमात्म्याशी कसा एकरूप होतो. पण परमात्म्याशी कसा एकरूप होतो हे सांगण्यासाठी भगवंतांनी अजून एक गोष्ट सांगितली की ज्या ज्या भावामध्ये असताना देह टाकताना ती व्यक्ती असते त्या त्या भावाला तो अर्थात प्राप्त होतो. प्रत्येक जण देह टाकल्यानंतर परमात्म्याला प्राप्त होत नाही. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरम हे कलेवर टाकून देत असताना जो जो भाव ज्याच्या ज्याच्या ठिकाणी असेल तम तमे वैती कौंतेय तो त्या भावाला जाऊन मिळतो. सदा तद्भाव भाविता आणि जो तद्भावानी म्हणजे त्या परमात्म्याशी एकरूप जो सदा झालेला असतो तो अर्थात परमात्म्याला जाऊन मिळतो. असं असल्यामुळं तस्मात सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युद्धच जीवन आहे ते चालू राहणार आहे. रोजचा दिवस उगवणार आहे मावळणार आहे त्याच्यात कर्म घडणार आहेत. हे सर्व होत असताना सर्वेषु कालेषु माम अनुस्मर माझं अनुस्मरण ठेव. अनुस्मरण याचा अर्थ स्मरणानंतर परत ते स्मरण आणि त्यानंतर परत ते स्मरण याला अनुस्मरण असं म्हणतात. सर्व काळामध्ये जर काही करायचं असेल तर माझंच स्मरण माझ्याच अविनाशी स्वरूपाचं स्मरण असं ठेवत राहा आणि कर्म करत राहा. युद्धच याचा अर्थ मला मन बुद्धी अर्पण कर मय्यर्पित मनोबुद्धी ही त्यामुळे मलाच येऊन मिळशील याच्यामध्ये काही शंका नाही. आणि या सर्व काळी आवाज घुमत होता तरी थोडा घुमतोच आहे. सर्व काळी माझं स्मरण करायचं आणि मला मन बुद्धी अर्पण करायची. माझं स्मरण करून मला मन आणि बुद्धी अर्पण करायची हे व्हायचं कसं त्याच्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. तसा अभ्यास असेल तर तसं स्मरण होणार. हा अभ्यास ध्यानाचा अभ्यास असेल. आठव्या अध्यायामध्ये जी ध्यानाची प्रक्रिया सांगितली ती या निमित्ताने आली. भगवंतांचा असा विश्वास आहे, भगवंतांचं असं मूळ सांगणं आहे की सर्व काळी माझं स्मरण करणं आणि कर्म करणं याच्यासाठी तसा अभ्यास असेल तर स्मरण होणार आणि कर्मही घडणार. मन आणि बुद्धी परमात्म्याला अर्पण होणार. तसा अभ्यास नसेल तर नुसतं तसं स्मरण कर असं म्हणून कोणाला करता येणार. म्हणून तू अभ्यासाच्या योगाने युक्त हो. जो आत्मसंयमन योग 6व्या अध्यायामध्ये सांगितला ते असं म्हणतात की अभ्यास योग युक्तेन, अभ्यास योग ज्याला म्हणायचं असं स्वतःला आवरण्याचा योग आणि परमात्म प्राप्ती ज्यानी होते असा साधनेचा ध्यानाचा योग त्यांनी अधिक झाल्यावर चेतसा न अन्य गामिना त्याचं चैतन्य मग विषय जगत अशा कुठेही न जाता परमात्म्याच्या ठिकाणीच मन बुद्धी राहते. परमं पुरुषम दिव्यम याति पार्था नु चिंतयन. आणि मग त्यामुळे तो परम पुरुषाला, दिव्य अशा परम पुरुषाला देह टाकल्यावर देखील जाऊन प्राप्त होतो. कारण जसा जो भाव देह टाकेपर्यंत असतो त्याच भावाला तो देह टाकल्यानंतर प्राप्त होणार. असं म्हणून भगवंतांनी ध्यानाची प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. ते असं म्हणतात की कविम पुराणम अनुशासितारम अणोहो अणियान समनस्मरेद्याहा सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमस परस्तात. तो परमात्मा कसा आहे याचं प्रथम वर्णन केलं. ज्या परमात्म्याचा सतत भाव ठेवायचा आहे एक, आणि तो भाव चित्तामध्ये धरून ज्याचं ध्यान करायचं आहे त्या ध्यानाने त्या भावाची प्रतीती घ्यायची आहे, तो परमात्मा आहे तरी कसा याचं सुरुवातीला वर्णन केलेलं आहे. तो परमात्मा त्याचं वर्णन कविम म्हणून केलेलं आहे. तो क्रांतदर्शी आहे. तो एक प्रकारे अतींद्रियदर्शी असा आहे. कवी म्हणजे ज्याला आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा अधिक चांगलं दिसतं, भावनेच्या अंगाने दिसतं चांगलं याचा अर्थ. जसं आपल्याला एक आई आपल्या बाळाला पाचते आहे एवढंच दिसेल, तर कवीला त्याच्यामध्ये भगवंताची करुणा दिसेल. भगवंतांनी बाळाकरता आईची निर्मिती केलेली आहे असा थोडासा अधिक पवित्र भाव कवीच्या ठिकाणी निर्माण होईल. स्थूल बुद्धीला असं वाटेल की चालायचं, सस्तन प्राणी आहे, मूल निर्माण झाल्यानंतर त्याला प्यायची व्यवस्था पाहिजेच, म्हणून मग आईच्या स्तनाला दूध येतं, याच्या पलीकडे त्याची झेप जाणार नाही. तर त्याच्यापेक्षाही भावनेनी पाहणारा जो आहे तो असं म्हणतो की बाळाकरता आईची आणि दुधाची उत्पत्ती परमात्म्याने केली. आई ही बाळाकरता परमात्म्यासारखी आहे, देवासारखी आहे. हे जे पाहणं आहे कोणत्याच इंद्रियाचं पाहणं नाहीये. साध्या डोळ्याचं पाहणं आहे ते अगदी स्थूल असतं. हे पाहणं इंद्रियांच्या पलीकडचं भावनेनी पाहणं आहे. याला अतींद्रियदर्शी असं म्हणतात, क्रांतदर्शी असं म्हणतात. मी या सगळ्याचं खूप वर्णन करायला लागलं तर म्हणून थोडक्यात पुढे जाईन, कारण मूळ श्लोकांवर यायचंय. परमात्मा हा अशा प्रकारे अतींद्रियदर्शी, भावनात्मक, क्रांतदर्शी असा आहे. तो सनातन आहे, तो फार जुना आहे. पुराण पुरुष म्हणून ज्याला सांगितलं जातं असं आहे. सनातन अपि नवहा असं त्याच्याबद्दल म्हटलं जातं. तो सनातन तर आहेच, पण प्रत्येक क्षणाला तो नित्य नूतन आहे, नित्य नवीन असा आहे. आणि तो सर्वांच्या म्हणजे प्रत्येकाच्याच अंतर्यामी राहून प्रत्येकाचं आतून अनुशासन करणारा आहे. प्रत्येकाच्या आत एक हितकर शासनकर्ता आहे, तो परमात्मा आहे. म्हणून जाता जाता जर निखारा असेल तर तो त्याला बाजूला बाजूनी जाण्याची बुद्धी देईल, निखाऱ्यावरून जाऊ देणार नाही. तो आत राहून हितकर शासन करता राहील, त्याला आतून बरं वाईट समजेल, त्याला आतून पुण्य आणि पाप समजेल असा, आणि त्याचा निर्णय देऊन तो आतून निर्वाण देणारा राहील. आणि तो सूक्ष्माहून अतिसूक्ष्म आहे. अणोहो आणि याम, अणूचाही अणु असणारा अशा परमात्म्याचं जो पुन्हा पुन्हा स्मरण करतो, तसंच तो परमात्मा सर्व चराचराचा धारण करता आहे. तो एका वेळेला अव्यक्तही आहे, अणुपेक्षाही अणु आहे, आणि हे सगळं जड जगत त्यांनीच पेललेलं आहे, त्याच्याच अधिष्ठानावर निर्माण झालंय, आणि तोच हे चालवतो, तोच हे धारण करतो. आणि तो चिंतनामध्ये न सापडणारा आहे, त्याच्या अद्भुत कौशल्यानी तो कायम अचिंत्य रूपच राहिलेला आहे. बुद्धी त्याच्याबद्दल चिंतन करू शकत नाही, चित्त त्याच्याबद्दल चिंतन करू शकत नाही, बुद्धी तर्क लढवू शकत नाही. त्याच्यामुळे बुद्धी तर्क लढवेल, पण बुद्धी उलट फिरून त्याच्याबद्दल तर्क लढवू शकत नाही. आणि ते स्वरूप अज्ञानाच्या पलीकडचं आहे. तमस परस्तात आदित्य वर्णम, तमसाच्या पलीकडचं, अज्ञानाच्या पलीकडचं देदीप्यमान, सर्व परिवर्तनामध्ये तो अपरिवर्तनशील आहे. सर्व बदलामध्ये मुळीच न बदलणारा आहे. व्यक्त आणि अव्यक्त याच्याही बुडाशी असणारं निरपेक्ष अव्यक्त म्हणजे परमात्मा आहे. व्यक्ताच्या तुलनेनी अव्यक्त काही असेल, अव्यक्ताच्या तुलनेनी काही व्यक्त असेल, पण तो व्यक्ता व्यक्तातीत असा आहे. त्याला व्यक्त म्हणावं तर तो अव्यक्त आहे, त्याला अव्यक्त म्हणावं तर सगळ्या जगत रूपाने तोच भरून राहिलेला आहे. अशा प्रकारे परमात्म्याचं प्रथम वर्णन करून ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या मी घेतच नाहीये. भगवंत असं म्हणतात की प्रयाण काले मनसा अचलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैती दिव्यम. या परमात्म्याला समनुस्मरे द्यहा, पुन्हा पुन्हा माग वळून वळून मी स्मरतो. जसं सेवेलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे, कर्म केलेची करावे, ध्यान धरिलीची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण फिरून फिरून। तसं आज ध्यान केलं आणि त्याचं स्मरण केलं तरी पुन्हा ध्यान करणं, त्याच्या पुढच्या दिवशी ध्यान करणं आणि रोज ध्यान करणं, असं पुन्हा पुन्हा त्याचं अनुस्मरण करतच राहणं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। मात्र आता मूळ श्लोकाकडे आपण आलो। प्रयाणकाली म्हणजे देहभावावरून परमात्मा भावाकडे जाणं हा प्रयाणकाल, आणि मृत्यूसमयी देह टाकून परमात्म्याला मिळून जाणं हा प्रयाणकाल। म्हणून प्रयाणकालाचं वर्णन करताना त्यांनी ध्यानाचं वर्णन केलं। ध्यान हा प्रयाणकाल भगवंतांनीही सांगितला आणि ज्ञानेश्वर महाराजांनीही सांगितला। झोप हा देखील प्रयाणकाल आहे। झोपेमध्ये आपला मृत्यू झाला, आपण मृत्यूकडे चाललो म्हणजे अव्यक्ताकडे, परमात्म स्वरूपाकडे चाललो अचल मनाने, अशी भावना करायला काही हरकत नसते। आणि दुसऱ्या दिवशी उठतो तेव्हा तो जन्म समजायला काही हरकत नसते। पण मुख्यतः ध्यानाच्या वेळेला याचा अभ्यास करता येतो, झोपेच्या वेळेला अवश्य करावा। भगवंत असं म्हणतात की मन अचल ठेवावं, कारण परमात्म्याकडे जर जायचं असेल तर चंचल मनाने विषयांकडे ओढ होते, परमात्म्याकडे जर जायचं असेल तर चित्त किंवा मन हे चलित नसावं, नाहीतर ते जाऊ शकणार नाही। तसंच त्या मनामध्ये भक्ती पाहिजे, भक्तीने ते युक्त झालेलं पाहिजे, म्हणजे सगुणावरची देखील भक्ती आणि परमात्म्यापासून आपण वेगळे नाही, विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशी ही भक्ती, या भक्तीने तो युक्त असला पाहिजे। तसंच योग बलाने देखील तो युक्त असला पाहिजे, योग बले न चैव। आणि मग काय करावं, भ्रुवोर मध्ये प्राणमावेश सम्यक, या दोन भुवया आहेत त्याच्यामध्ये, या ठिकाणी प्राण आणून श्वास आणून ठेवावेत। इथं श्वास आणून ठेवले की मन ही तिथं येऊन थांबतं। सतम परम पुरुषम उपैति दिव्यम, तो पर असलेल्या परम पुरुषाला, दिव्य अशा पुरुषाला प्राप्त होतो। याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी जी ध्यानाची प्रक्रिया, हा ध्यानाचा श्लोक आहे, ज्ञानेश्वर महाराजांनीही ध्यानाचंच वर्णन केलेलं आहे। ते असं म्हणतात, तया अव्यंग वाणे या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते, देहभावावरून देहबुद्धीवरून संसारातून परमात्मा भावाकडे जाणं हा या प्रयाणकाली, जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे, जो चित्त स्थिर करतो हा प्रयाणकाल आहे। आता मला परमात्म्याकडे जायचं आहे असं जाणून जो स्मरण करतो, कशाचं, परमात्म्याचं स्मरण करतो। कसं स्मरण करतो, तो कवीं पुराणम अनुशासितारम अणोहो अणीयांस असा आहे। सर्वस्य धाताः अचिंत्य रूपम आदित्य वर्णम तमसः परस्तात अशा प्रकारे तो दिव्य परमात्म्याचं स्मरण करतो सुरुवातीला. बाहेरी पद्मासन रचुनी आणि मग आसन पद्मासन असावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. उत्तराभिमुख बैसोनी म्हणजे जे सहाव्या अध्यायाथी आलेलं नाहीये ते इथं आलंय. सगळीकडे मिळून त्यांनी परिपूर्ण ध्यान सांगितलंय एक प्रकारे. बाहेर पद्मासन रचलेला तो दिसतो, तो उत्तराभिमुख बसलेला असेल. कोणी कोणी उत्तराभिमुख याचा अर्थ उत्तरेकडे, म्हणजे आता तुमची सगळ्यांची तोंड उत्तरेकडे आहेत, माझं इकडे दक्षिणेकडे आहे, म्हणून उत्तरे दिशेकडे तोंड करून बसावं असाही अर्थ घेतात आणि तो अनेकांनी घेतलेला आहे, प्रशस्तही आहे. पण नकाशामध्ये उत्तर कुठे दाखवलेली असते नकाशामध्ये उत्तरेला कसा काश्मीर दाखवला आहे आणि दक्षिणेला कन्याकुमारी दाखवली आहे. पृथ्वीला उत्तर ध्रुव कुठे दाखवला आहे आणि दक्षिण ध्रुव कुठे दाखवला आहे. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच पिंडामध्ये आहे. उत्तराभिमुख बसायचं म्हणजे या भागाकडे लक्ष ठेवून बसायचं. हा अजून एक अंतरंग अर्थ उत्तराभिमुख बसण्याचा आहे. ऊर्ध्वगामी दृष्टी लावून बसावं. जीवी सुख सुनी क्रमयोगाचे जे जे काही यम नियम आचरलेले असतील त्या यम नियमामुळे जी स्वाभाविक सुख शांती समाधान निर्वासन स्थिती देहाच्या ठिकाणी निर्माण झालेली असते त्यामुळं त्याचंच एक सुख निर्माण झालेलं असतं शरीरांतर्गत मनात बुद्धीत चित्तात इंद्रियांच्या ठिकाणी. आतू मिनलेनी मनोधर्मे मग तिथं बसल्यानंतर मनोधर्म अतिशय आवरलेले असावेत. मिनलेनी म्हणजे खूप परिमित झालेले. स्वरूप प्राप्तीचे नि संभ्रमे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपेआप संभ्रमे मिळावया. स्वरूप प्राप्ती हा उद्देश ठेवून त्याच्यासाठी जाणं त्याच्याकडे जाणं स्वरूपाकडे हा उद्देश ठेवून आकळलेली योगे मध्यमा मध्यमार्गे नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत मध्यमा मध्यमार्गानी जी जाते ती इडा पिंगला आणि मध्यमा किंवा सुषुम्ना अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्रा म्हणजे नाभिस्थानापासून ते ब्रह्मरंध्रापर्यंत जाणारी. हे ब्रह्मरंध्र म्हणजे काही जण पाठीचा मणका संपल्यानंतर मणक्यापाशी जिथं डोक्याची कवटी येऊन स्थिरावते तिथून या भ्रुकुटी मध्याचा आतल्या प्रांतामध्ये जिथं प्रवेश घडतो योग्याचा किंवा ध्यान योग्याचा किंवा प्राण देखील ध्यानामध्ये ज्या अंतरमार्गातून ऊर्ध्वगामी होतात त्याला ब्रह्मरंध्र म्हणजे ब्रह्माकडे नेणारं रंध्र असं मानतात. तर काही जण त्याच्याही वर सहस्रादल चक्राच्या खाली ते ब्रह्मरंध्र आहे असं मानतात. तेथ अचेत चित्ताचा सांगात आहाचं वाणा दिसे मांडत तेथ प्राण गगना आत संचरेका, त्या ठिकाणी इथं जेव्हा प्राण ब्रह्मरंध्रापर्यंत येतात तेव्हा ते प्राण लीन होऊ लागतात, ते गगनाचा व्यापक जो प्रांत आहे त्या तुलनेनी वायू हा त्याच्यामध्ये लीन व्हायला सुरुवात होते. आणि वायू जसा लीन होतो तसं चित्ताच्या चलनाची गती देखील कमी होते, चित्त अचेत होऊन जातं. तिथं चित्त हालचाल करेन असं होतं, जसं प्राण ऊर्ध्वगामी होऊन लीन होतो चित्त देखील त्या ठिकाणी अचेत असं राहतं, थांबलेलं राहतं, चित्ताचं अचित्त होऊन जातं. म्हणून या अचित्त चित्ताचा सांगाती असणारा वर वर थोडा सतत ऊर्ध्वगामी होत जातो आहे असा आहाच वाणा, म्हणजे थोडासाच लक्षात येईल असा दिसे मांडत जेथ प्राण गगना आत संचरेका, तिथं प्राणगती अगदी थोडी वर जाऊन थांबते आणि चित्त थांबतं, परत प्राण वर जाऊन थांबतो, परत चित्त थांबून राहतं. चित्त थांबलेलंच असतं बहुंशी आणि प्राणही थांबलेलेच असतात. पण हा थोडा गगनामध्ये संचरत असणारा प्राण मनाचे मी स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, मग योग बळे आवरला सज्ज होऊनी, तो तिथे ध्यान करायचं आहे कवीं पुराणम अनुशासितारम अशा परमात्म्याचं, अशी भावना केल्यामुळं तिथं मन स्थिर होतं आणि त्यामुळं प्राणही धरला जातो, रोखला जातो, रोधला जातो. तिथं परमात्म्याशी एकरूपतेची म्हणजे भक्तीची भावना निर्माण होते. तो जडा जडा ते विरवितू, तो त्या ठिकाणी जड म्हणजे देह, देहभाव, आणि अजड म्हणजे मन इत्यादी या दोघांचंही विस्मरण तो करतो, दोघांचंही दोघांनाही विरवून टाकतो. तो जडा जडा ते विरवितू, भ्रूलता माझी संचरतू, दोन भुवयांच्या मध्ये त्या ठिकाणीच केवळ त्याचा संचार असतो. आणि तिथं संचार होताना तो तिथं नाहीसा देखील होतो, तो तिथं केवळ फिरतो असं नाही, तिथं जाऊन तो लय पावतो. त्याला उपमा देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसा घंटा नाद लयस्तू घंटेसीची होय. तुम्ही कधी घंटा वाजलेली जर पाहिली असेल, जवळून ऐकली असेल, देवळात घंटा वाजते तेव्हा मोठी घंटा जर असेल तर तुम्ही जर ती वाजवली आणि तिच्या खाली उभा राहिलात तर प्रथम सगळीकडे ध्वनी लहरी पसरतात, तुम्हालाही स्पष्ट ऐकू येतात, नंतर त्या आवरल्या जातात. जशी धातूची कंपनं कमी होतील तसं तो ध्वनी आवरला जातो आणि मग आवरला आवरताना तो कमी कमी होतो आणि मग नंतर त्या धातूमध्येच केवळ कंपन फिरत राहतं, अगदी त्याच्या जवळ गेलं तर ते किंचित ऐकू येईल, पण जर त्या धातूला हात लावला तर तिथं फिरणारं कंपन तुम्हाला समजतं आणि थांबतं लगेच, हात नका लावू. पण तिथं जे धातूच्या अंतर्गत कंपन फिरत असतं त्याचा लय जसा त्याच ठिकाणी होतो, धातूच्याच ठिकाणी होतो, तसा तिथं जड आणि अजड याला विरवणारा जो वायू असतो तो त्या गगनामध्ये तिथंच निमून जातो असं घडतं। आणि त्यावेळेला वायू स्तब्ध होतो, मन थांबतं, देहभाव नाहीसा होतो। मन थांबलं, देहभाव नाहीसा झाला आता सगळंच तिथं नाहीसं झालं हे समजतं। ते कसं नाहीसं झालं याचं कोणाकोणाला आश्चर्य देखील वाटतं, कारण मन अजिबातच हालचाल करत नाही, इंद्रियांची आठवण नसते, आपण कुठं बसलोय त्याची आठवण नसते, स्थळाची आठवण जाते, काळाची आठवण नाहीशी होते। आणि त्याला त्या ठिकाणी आपले देहभाव नाहीसे झाल्याचा प्रत्यय येतो, पण तो इतका सहज येतो का झाकलिये घटींचा दिवा नेणीजे काय जाहला केव्हा। दिवा आहे आणि त्या दिव्यावर घट पालथा घातला तर त्या घटाच्या आत असणारा प्राणवायू संपला की दिवा आपोआप नाहीसा होऊन जाईल। पण तो केव्हा नाहीसा झाला हे जसं कळणारच नाही। या रीती जो पांडवा देह ठेवी, या प्रकारे त्याचा देहभाव नाहीसा होतो। एका बाजूनी त्याचा देहभाव नाहीसा होतो पण त्याच वेळेला त्याच्या ठिकाणी आत्मभाव उदित होतो। तो केवळ ब्रह्म, आता त्या ठिकाणी ब्रह्मभाव शिल्लक राहतो। जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके, अशा रीतीने तो देह ठेवतो। आणि ही क्रिया तो रोज करतो असं भगवंत सांगतात। यम यम वापी स्मरण भावम, जो जो भाव धरत कोणी एखादा देह ठेवतो त्या देहाला त्या भावालाच तो प्राप्त होतो। या ठिकाणी तो देह ठेवतो परमात्म भावाला प्राप्त होतो। असं करताना तो परमात्म भाव इतका पक्का होतो त्याच्या ठिकाणी की जेव्हा प्रत्यक्ष देह ठेवायची वेळ येते तेव्हाही देह ठेवतो तो परमात्मा भावाशी मिसळून जातो। म्हणून त्यांनी म्हटलं ना की प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले, उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडलिया गहन कवण तयाचे। म्हणून मी प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले, जेव्हा तो मृत्यू समय येईल तेव्हा, पण हा मृत्यू समय येतो तेव्हा देखील तो घाबरत नाही। देह त्याचा रोज गेलेला तो पाहतो, रोज निरस्त झालेला पाहतो, गेलेला याचा अर्थ, आणि परमात्म्याशी रोज आपण मिळालेले आहोत हे तो पाहतो। आणि तो सुखाने परब्रह्माशी समरस होतो। तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होऊन ठाके, ही आहे ध्यानाची प्रक्रिया। आपल्याला आश्चर्य वाटतं अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी जे वर्णन केलेलं आहे। आपल्याला आश्चर्य वाटतं म्हणजे तुम्ही रोज करणारे आहात। अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, असे श्रोते जर समोर बसलेले असतील, रोज ऐकतात देखील आणि त्याप्रमाणे रोज करतात देखील, तेव्हा आपण जे रोज करतो ते अशा इतक्या नेमकेपणाने ऐकल्यानंतर किती आनंद होत असेल तुमच्या चेहऱ्यावर देखील मला समजते. अशा प्रकारे या 8व्या अध्यायातल्या या 9व्या आणि 10व्या श्लोकामध्ये आलेलं ध्यानाचं वर्णन आपण पाहिलं. आता नंतर देखील 11, 12 आणि 13 अशा श्लोक तीन श्लोकांमध्ये पाठोपाठ परत लगेचच वर्णन केलेलं आहे. ते लगेच आल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं हे अशा प्रकारे लयाला जाऊन परमात्म्याला प्राप्त होतात ती स्थिती मी तुला पुन्हा एकदा सांगतो असं भगवंतांनी म्हटलं असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. आणि अर्जुनही म्हणतो की तेथ अर्जुने म्हणितले स्वामी हे जी म्हणावया होतो पामी, हेच मी म्हणणार होतो आता तुम्हाला, तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोली जो का. मी अगदी म्हणणार की आत्ता सांगितलं ते परत एकदा सांगावं, तर तुम्हीच म्हणताय की ही स्थिती कशी होते ही परत एकदा सांगतो. पण अर्जुन भगवंतांना म्हणतो परी बोलावे ते अति सोप आहे, सोपं करून सांगा, परत एकदा सांगा आणि सोपं करून सांगा. हा ज्ञानेश्वर महाराजांचा भावविलास आहे. तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे, सर्व त्रिभुवनाला प्रकाश देण्याचं ज्याचं सामर्थ्य आहे असा त्रिभुवन दीप श्रीकृष्ण तेव्हा असं म्हणाले, तुझं नेणो काय, तुझं काय नेणो संक्षेपे सांगेन, ऐक मी किती थोडक्यात आणि सोपं करून सांगतोय, अगदी थोडक्यात सांगतो ऐक, असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ओवी लिहिली बर का. तरी मना यया बाहेरिलीकडे यावयाची साविया सवे मोडे, हे गगनाच्या डोही बुडे, हे हृदयाची या डोही बुडे तैसे की जे. बस सोपं तर एवढंच करायचंय, या मनाला बाहेर जाण्याची जी साविया म्हणजे सहज सवय लागलेली आहे ती सवय मोडावी आणि ते हृदयाच्या डोहामध्ये बुडून जावं असं काही करावं म्हणजे झालं. ते आता कसं करावं हे सांगितलं. सर्व द्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्यच वगैरे ते पुढच्या वेळेला पाहूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कवीवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि हरि।